नमस्कार, मी सौप्रिया राजेश शिंदे आता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं मारुती रायाचं दुसरं स्तोत्र. श्री गणेशाय नमहा. जनिते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू तनू मनु तो पवनु येकची पाहता दिसे त्रैलोकी पाहता बाळे ऐसे तो पाहता नसे अतुळ तुळणा नाही मारुती वातनंदनु चळे ते चंचळे नेटे बाळमो वाळ साजिरे चळवळी चळवळी ताहे बाळलो वाळ गोजिरे हात की पाय सांगावे नखे बोटे परोपरी दृष्टीचे देखणे मोठे लांगूळ लळलळी तसे खडी खारी दडे तैसा पीळ पेच परोपरी उड्डाण पाहता मोठे झेपावे रविमंडळा बाळाने गिळिला बाळू स्वभावे खेळता पहा आरक्त पीत वाटोळे देखिले धरणीवरी पूर्वेसी देखता तेथे उडाले पावले बळे पाहिले घेतले हाती गिळिले जाळिले बहू थुंकूनी टाकिता तेथे युद्ध झाले परोपरी उपरी ताडिला तेणे एक नाम चिपावला हा गिरी तो गिरी पाहे गुप्त राहे तरुवरी मागुता प्रगटे धावे झेपावे गगनोदरी पळहीन राहे कोठे बळेची घाली तो झडा कडाडा मोडती झाडे वाडे वाडे उलंडती पवना सारिखा धावे वावरे विवरे बहु अपूर्व बाळ लीळा हे रामदास्य करी पुढे जय जय रघुवीर समर्थ.